नीति सूत्रे अध्याय 27। उद्याची खात्री मानू नको, कारण एका दिवसात काय होईल हे तुला कळत नाही। स्वमुखाने नव्हे तर इतरांनी, आपल्या तोंडाने नव्हे तर परक्यांनी तुझी प्रशंसा करावी। दगड जड असतो व वाळू वजनाने भारी असते, पण मूर्खाचा राग ह्या दोहोहून भारी असतो। क्रोधाची निष्ठुरता व कोपाचा तडाखा ही पुरवली, पण प्रेम संशयापुढे कोण टिकेल। झाकलेल्या प्रेमापेक्षा उघड शब्द ताडण बरे। मित्राने केलेले घाय खऱ्या प्रेमाचे आहेत, पण वैरी चुंबनांची गर्दी उडवितो। धालेल्या जीवाला मधाचा वीट येतो, पण भुकेल्या जीवाला कोणतीही कडू वस्तू गोड लागते। स्वस्थान सोडून भ्रमण करणारा मनुष्य आपले कोटे सोडून भटकणाऱ्या पक्षासारखा आहे। तेल व सुगंधी द्रव्ये मनाला आल्हाद देतात, त्याप्रमाणे मनापासून मसलत देणाऱ्या मित्राचे माधुर्य होय। स्वतःच्या व आपल्या बापाच्या मित्राला सोडू नको। आपल्या संकटसमयी भावाच्या दारी जाऊ नको। दूर असलेल्या आपल्या भावापेक्षा जवळ असलेला शेजारी बरा। माझ्या मुला, सूज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्यास मी प्रत्युत्तर देईन। चतुर मनुष्य अरिष्ट येत आहे असे पाहून लपतो, पण भोळे पुढे जातात आणि हानी पावतात। अनोळख्याला जो जामीन होतो त्याचे वस्त्र ठेवून घे। जो परस्त्रीला जामीन होतो त्याला तारणादाखल ठेव। कोणी मोठ्या पहाटेस उठून उंच स्वराने आपल्या मित्रास आशीर्वाद दिला तर तो त्याला शाप होय असे मानितील। पावसाच्या झडीच्या दिवशी सतत गळते टिपके व कटकटी बायको ही सारखी आहेत। तिला आवरणारा म्हणजे वाऱ्याला आवरणारा होय, त्याच्या उजव्या हाताला तेल लागल्यासारखे होते। तिखे तिख्याला पाणीदार करीते, तसा मनुष्य आपल्या मित्राचा चेहरा पाणीदार करतो। जो अंजिराचे झाड राखितो तो त्याचे फळ चाखितो। जो आपल्या धन्याच्या सेवेला जपतो त्याचा मान होतो। जसे पाण्यात मुखाचे प्रतिबिंब हुबेहूब दिसते, तशी मनुष्यांची हृदये परस्परांची प्रतिबिंबे होत। अधोलोक व विनाशस्थान ही कधी तृप्त होत नाहीत, आणि मनुष्याचे नेत्रही कधी तृप्त होत नाहीत। रुपयासाठी मूस व सोन्यासाठी भट्टी, तशी मनुष्यासाठी प्रशंसेची कसोटी होय। कुटलेल्या धान्याबरोबर मूर्खाला उखळात घालून मुसळाने कुटले तरी त्याची मूर्खता त्याला सोडणार नाही। तू आपल्या शेरडा मेंढरांची स्थिती पाहत जा। आपल्या कळपावर चांगली नजर ठेव, कारण संपत्ती सदा टिकत नाही। राजमुकुट तरी पिढ्यानपिढ्या टिकेल काय? वाळलेले गवत जाऊन त्या जागी कोवळे गवत उगवते। डोंगरांवरील हिरवळ कापून गोळा करीतात। वस्त्रांसाठी कोकरे आहेत, बकरी शेताचे मोल आहेत। तुझ्या व तुझ्या घराण्याच्या अन्नापुरते आणि तुझ्या दासीच्या पोषणापुरते शेळ्यांचे दूध तुझ्याजवळ आहे।